ಬ್ರಹ್ಮ ಸಂಹಿತ ಚಿಂತಾಮಣಿ ಪ್ರಕರ ಸದ್ಮಸುಕಲ್ಪ ವೃಕ್ಷ ಲಕ್ಷಾವೃತೇಶು ಸುರಭೇರಭಿಪಾಲಯಂತಂ ಲಕ್ಷ್ಮೀ ಸಹಸ್ರಶತ ಸಂಭ್ರಮ ಸೇವ್ಯಮಾನಂ ಗೋವಿಂದಮಾದಿಪುರುಷಂ ತಮಹಂ ಭಜಾಮಿ ವೇಣುಂ ಕ್ವಣಂತಮರವಿಂದದಲಾಯತಾಕ್ಷಂ ಬರ್ಹಾವತಂಸಮಸಿತಾಂಬುದಸುಂದರಾಂಗಂ ಕಂದರ್ಪಕೋಟಿಕಮನೀಯವಿಶೇಷಶೋಭಂ ಗೋವಿಂದಮಾದಿಪುರುಷಂ ತಮಹಂ ಭಜಾಮಿ ಆಲೋಲಚಂದ್ರಕಲಸದ್ವನಮಾಲ್ಯವಂಶೀ ರತ್ನಾಂಗದಂ ಪ್ರಣಯಕೇಲಿಕಲಾವಿಲಾಸಂ ಶ್ಯಾಮಂ ತ್ರಿಭಂಗಲಲಿತಂ ನಿಯತಪ್ರಕಾಶಂ ಗೋವಿಂದಮಾದಿಪುರುಷಂ ತಮಹಂ ಭಜಾಮಿ ಅಂಗಾನಿ ಯಸ್ಯ ಸಕಲೇಂದ್ರಿಯವೃತ್ತಿಮಂತಿ ಪಶ್ಯಂತಿ ಪಾಂತಿ ಕಲಯಂತಿ ಚಿರಂ ಜಗಂತಿ ಆನಂದಚಿನ್ಮಯಸದುಜ್ವಲವಿಗ್ರಹಸ್ಯ ಗೋವಿಂದಮಾದಿಪುರುಷಂ ತಮಹಂ ಭಜಾಮಿ ಅದ್ವೈತಮಚ್ಯುತಮನಾದಿಮನಂತರೂಪಂ ಆದ್ಯಂ ಪುರಾಣಪುರುಷಂ ನವಯೌವನಂ ಚ ವೇದೇಷು ದುರ್ಲಭಮದುರ್ಲಭಮಾತ್ಮಭಕ್ತೌ ಗೋವಿಂದಮಾದಿಪುರುಷಂ ತಮಹಂ ಭಜಾಮಿ ಪಂಥಾಸ್ತು ಕೋಟಿಶತವತ್ಸರಸಂ ಪ್ರಗಮ್ಯೋ ವಾಯೋರಥಾಪಿ ಮನಸೋ ಮುನಿಪುಂಗವಾನಾಂ ಸೋಪ್ಯಸ್ತಿ ಯತ್ಪ್ರಪದಸೀಮ್ಯವಿಚಿಂತ್ಯ ತತ್ವೇ ಗೋವಿಂದಮಾದಿಪುರುಷಂ ತಮಹಂ ಭಜಾಮಿ ಏಕೋಪ್ಯಸೌರಚಯಿತುಂ ಜಗದಂಡಕೋಟಿಂ ಯಚ್ಚಕ್ತಿರಸ್ತಿ ಜಗದಂಡಚಯಾಯದಂತಃ ಅಂಡಾಂತರಸ್ಥಪರಮಾಣುಚಯಾಂತರಸ್ಥಂ ಗೋವಿಂದಮಾದಿಪುರುಷಂ ತಮಹಂ ಭಜಾಮಿ ಯದ್ಭಾವಭಾವಿತಧಿಯೋ ಮನುಜಾಸ್ತಥೈವ ಸಂಪ್ರಾಪ್ಯ ರೂಪಮಹಿಮಾಸನಯಾನಭೂಷಾಃ ಸೂಕ್ತೈರ್ಯಮೇವ ನಿಗಮ ಪ್ರಥಿತೈಸ್ತುವಂತಿ ಗೋವಿಂದಮಾದಿಪುರುಷಂ ತಮಹಂ ಭಜಾಮಿ ಆನಂದಚಿನ್ಮಯರಸಪ್ರತಿಭಾವಿತಾಭಿಃ ತಾಭಿರ್ಯ ಏವ ನಿಜರೂಪತಯಾ ಕಲಾಭಿಃ ಗೋಲೋಕ ಏವ ನಿವಸತ್ಯಖಿಲಾತ್ಮಭೂತೋ ಗೋವಿಂದಮಾದಿಪುರುಷಂ ತಮಹಂ ಭಜಾಮಿ ಪ್ರೇಮಾಂಜನಚ್ಛುರಿತಭಕ್ತಿವಿಲೋಚನೇನ ಸಂತಃ ಸದೈವ ಹೃದಯೇಷು ವಿಲೋಕಯಂತಿ ಯಂ ಶ್ಯಾಮ ಸುಂದರಮಚಿಂತ್ಯ ಗುಣಸ್ವರೂಪಂ ಗೋವಿಂದಮಾದಿಪುರುಷಂ ತಮಹಂ ಭಜಾಮಿ ರಾಮಾದಿಮೂರ್ತಿಸುಕಲಾ ನಿಯಮೇನ ತಿಷ್ಠನ್ ನಾನಾವತಾರಮಕರೋತ್ ಭುವನೇಷು ಕಿಂತು ಕೃಷ್ಣ ಸ್ವಯಂ ಸಮಭವತ್ ಪರಮಃ ಪುಮಾನ್ಯೋ ಗೋವಿಂದಮಾದಿಪುರುಷಂ ತಮಹಂ ಭಜಾಮಿ ಯಸ್ಯ ಪ್ರಭಾ ಪ್ರಭವತೋ ಜಗದಂಡಕೋಟಿ ಕೋಟಿಶ್ವಶೇಷವಸುಧಾದಿ ವಿಭೂತಿ ಭಿನ್ನಂ ತದ್ಬ್ರಹ್ಮ ನಿಷ್ಕಲಮನಂತಮಶೇಷಭೂತಂ ಗೋವಿಂದಮಾದಿಪುರುಷಂ ತಮಹಂ ಭಜಾಮಿ माया हि यस्य जगदण्डशतानि सूते त्रैगुण्यतद्विषयवेदवितायमान सत्त्वावलम्बिपरसत्त्वं विशुद्धसत्त्वं गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि आनन्दचिन्मयरसात्मतया मनस्सु यः प्राणिनां प्रतिफलं स्मरतामुपेत्य लीलायितेन भुवनानि जयत्यजस्रम् गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि गोलोकनाम्नि निजधाम्नि तले च तस्य देवी महेश हरिधाम सुतेषु तेषु ते ते प्रभावनिचया विहिताश्च येन गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि सृष्टिस्थितिप्रलयसाधनशक्तिरेका छायेव यस्य भुवनानि बिभर्ति दुर्गा इच्छानुरूपमपि यस्य च चेष्टते स गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि क्षीरं यथा दधि विकारविशेषयोगात् संजायते नहि ततः पृथगस्ति हेतोः यः शम्भुतामपि तथा समुपैति कार्यात् गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि दीपार्चिरेव हि दशान्तरमभ्युपेत्य दीपायते विवृतहेतु समानधर्म यस्तादृगेव हि च विष्णुतया विभाति गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि यः कारणार्णवजले भजति स्म योगा निद्रामनन्तजगदण्डसरोमकूपः आधारशक्तिमवलम्ब्य परां स्वमूर्तिं गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि यस्यैकनिःश्वसितकालमथावलम्ब्य जीवन्ति लोमविलजा जगदण्डनाथाः विष्णोर्महान् स इह यस्य कला विशेषो गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि भास्वान्यथाश्म सकलेषु निजेषु तेजः स्वीयं कियत् प्रकटयद्यपि तद्वदत्र ब्रह्माय एष जगदण्डविधानकर्ता गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि यत्पादपल्लवयुगं विनिधाय कुम्भ द्वन्द्वे प्रणामसमये सगणाधिराजः विघ्नान् विहन्तुमलमस्य जगत्त्रयस्य गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि अग्निर्मही गगनमम्बुमरुद्दिशश्च कालस्तथात्ममनसीति जगत्त्रयाणि यस्माद्भवन्ति विभवन्ति विशन्ति यं च गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि यच्चक्षुरेष सविता सकलग्रहाणां राजा समस्तसुरमूर्तिरशेष तेजः यस्याग्नया भ्रमति संभृतकालचक्रो गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि धर्मोऽथ पापनिचयः श्रुतयस्तपांसि ब्रह्मादि कीटपथगावधयश्च जीवाः यद्दत्तमात्र विभव प्रकट प्रभाव गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि यस्त्विंद्र गोपमथवेन्द्र महो स्वकर्म बंधानुरूप फलभाजनमातनोति कर्माणि निर्दहति किन्तु च भक्तिभाजां गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि यं क्रोध काम सहज प्रणयादि भीति वात्सल्य मोह गुरु गौरव सेव्य भावै संचिन्त्य तस्य सदृशीं तनुमापुरेते गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि।